नमस्कार, मी मोहिनी इंद्रनील नाईक. पुसद नगर परिषद निवडणुकीमध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे थेट नगराध्यक्षपदासाठी उभी आहे. आपल्या आशीर्वादाने आणि विश्वासाने येत्या 2 डिसेंबर रोजी मतदान यंत्रावर 4 क्रमांकवर असलेला कराळ या चिन्हासमोरील बटन दाबून मला प्रचंड मताने विजयी करा ही विनंती. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व प्रभागातील उमेदवारांना देखील मोठ्या मताने विजयी करा ही विनंती. आपला प्रत्येक मत पुसदच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. धन्यवाद.